नमस्कार, मी राजेश इंडिया एक एटीएम टीम मधून बोलतोय. मी तुमची कशी मदत करू शकतो?
हॅलो तामिळल्या,
माफ करा, आम्ही मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत मदत करू शकतो. तुम्हाला कोणत्या भाषेत बोलायला आवडेल?
तामिळ.
माफ करा, आम्ही तामिळ भाषेत मदत करू शकत नाही. तुम्हाला मराठी किंवा इंग्रजीमध्ये बोलायला आवडेल का?
नाही.